जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। 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 जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। बोलो नंद के लाल की जय। भगवान श्री कृष्णांच्या चरित्रातली शमंत्यक म्हणण्याची कथा आपण मागच्या वेळेला पाहत होतो। सत्राजित हा मणी घेऊन श्री कृष्णांकडे आला। हा मणी दररोज 8 भार सोनं देत असे। श्रीकृष्णांच्या जवळ येऊन थांबल्यानंतर एकदा भगवान श्रीकृष्णांनी सत्राजिताला हा मणी मागितला। ते म्हणाले की तुझ्याजवळचा मणी राजा उग्रसेनाला तू देऊन टाक। पण सत्राजिताला तो मणी देणं कठीण गेलं आणि त्याने तो मणी दिला नाही। पुढे सत्राजिताचा भाऊ प्रसेन एकदा तो मणी गळ्यात घालून घोड्यावरून विहार करण्याहून गेलेला असताना एका सिंहाने घोड्यासह प्रसेनाला मारलं। पण श्रीकृष्णांनी तो मणी मागितलेला असल्यामुळं श्रीकृष्णांवर हा मणी चोरल्याचा आळा आला। सत्राजिताला असं वाटलं की श्रीकृष्णांनी हा मणी चोरला, आपल्यावरचा कलंक पुसून टाकण्यासाठी म्हणून श्रीकृष्णांनी त्या मण्याचा शोध घेण्याचं ठरवलं। त्यांच्या लक्षात आलं की प्रसेन मेलेला आहे आणि पुढं तो सिंह देखील मेलेला आहे। एका गुहेमध्ये श्रीकृष्णांनी प्रवेश केला। जांबवानांनी तो मणी स्वतःकडे ठेवून घेतलेला होता। जांबवानांचं आणि श्रीकृष्णांचं युद्ध झालं। हे युद्ध बराच काळ चाललेलं होतं। जवळपास 27 दिवस युद्ध झाल्यानंतर जांबवानांनी ओळखलं की हे आपले भगवंत पूर्वजन्मींचे भगवान श्रीराम आहेत। जांबवान श्रीकृष्णांना शरण गेले। त्यांनी तो मणी तर श्रीकृष्णांना अर्पण केलाच, पण त्याच्या बरोबरीने आपली कन्या जांबवत ती देखील श्रीकृष्णांना अर्पण केली। श्रीकृष्णांनी सत्राजिताला हा मणी परत केला। तेव्हा सत्राजिताला असं वाटलं की आपण बलवंताबरोबर वैर पत्करलं, त्यांच्यावर आळ घेतला, त्यामुळे एक प्रकारे घाबरून त्यांच्याशी सख्य करण्याच्या मिशानी त्यांनी आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णांना अर्पण केली. अशा प्रकारे श्रीकृष्णांचे तीन विवाह, रुक्मिणी विवाह, जांबवंती आणि सत्यभामा यांचे विवाह आपण केले होते. तो मणी श्रीकृष्णांना परत दिला, पण श्रीकृष्ण सत्राजिताला असं म्हणाले की हा मणी आता आम्ही तुझ्याकडून घेणार नाही, तू सूर्याचा भक्त आहेस, हा मणी तुझ्याजवळच ठेव. मात्र हा मणी जे फळ देतो, म्हणजे रोज आठ भार सोनं देतो, ते मात्र आम्ही स्वीकारू. इथपर्यंत आपण आलेले होतो आणि या कथेच्या दरम्यान भागवतामध्ये जो उल्लेख आहे त्या उल्लेखापोटी मागच्या वेळेला या कथेनंतर आपण महाभारतातली काही पात्र जी भगवंतांच्या लक्षात आली, च्या गृहाला दरम्यान आग लावून पांडव गेले अशा प्रकारची वार्ता आली, पांडवांना काही बरं वाईट झालेलं नाहीये हे विदुरांकडून भगवंतांना समजलेलं होतं, पण तरी देखील आपली आत्या कुंती आणि पांडव जळून गेले, त्यामुळे कुळाची रीत सांत्वन करण्याची पाळण्या करता म्हणून ते बलरामांसह हस्तिनापूरला गेले आणि तिथं त्यांनी भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी, द्रोणाचार्य या सर्वांचं सांत्वन केलं. त्यानिमित्ताने पांडवांबद्दल भगवान श्रीकृष्ण पुढच्या त्यांच्या जीवन कार्यामध्ये त्यांच्या सहभागाची जी अपेक्षा धरत होते त्यांच्याबद्दलची सर्व मतं सज्जनांकडून त्यांनी जाणून घेतली आणि हस्तिनापूरला असलेली जी धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, शकुनी, अश्वत्थामा, कर्ण ही मंडळी होती, तर त्यांच्यासंबंधी देखील प्रत्यक्ष माहिती भगवान श्रीकृष्णांनी घेतली. याकरता ते हस्तिनापूरला गेलेले असताना ती संधी साधून अक्रूर आणि कृतवर्मा शतधन्व्याला असं म्हणाले की तूच हा मणी सत्राजिताकडून घे. ज्यांनी आपली सुंदर कन्या तुला देण्याचं वचन दिलेलं होतं त्यांनी आता आम्हाला झेडकारून श्रीकृष्णांना तू दिली, तर सत्राजिताला सुद्धा भावा मागोमाग तू मारून टाक, यमपुरीत पाठव. सत्राजिताची मुलगी श्रीकृष्णांना दिलेली होती. हा जो शतधन्वा होता हा मुळातच दुष्ट होता. दोघांनी त्याचा बुद्धिभेद केल्यामुळं झोपलेल्या स्थितीत त्यांनी सत्राजिताला मारलं आणि मणी घेऊन तिथून तो पळून गेला. त्यामुळे या समंत्यक स्यमंतक म्हणण्याची कथा अजून पुढे चालूच राहिली. वळलेलं पाहून सत्यभामेला अर्थात फार शोक झाला. ती वारंवार बेशुद्ध पडायला लागली, मूर्छित व्हायला लागली आणि पित्याचं शव तसंच राखून तेलाच्या कढईत ठेवून ती हस्तिनापूरला गेली. त्यांनी श्रीकृष्णांना आपल्या वडिलांच्या हत्येची हकीकत सांगितली. भगवंत सत्यभामा आणि बलराम यांच्या सकट द्वारकेला परत आले आणि शतधन्व्याला मारून त्याच्याकडून मणी काढून घेण्याचा विचार करायला लागले. पण शतधन्व्याला जेव्हा समजलं की श्रीकृष्णांना ही सगळी गोष्ट समजलेली आहे, आपण गुपचूप केलेली, तेव्हा तो घाबरला. त्यांनी कृतवर्म्याला मदत मागितली की तुझ्याच सांगण्यावरून मी हे केलेलं आहे. तेव्हा कृतवर्मा म्हणाला की श्रीकृष्ण आणि बलराम सर्व शक्तिमान आहेत, मी त्यांच्याशी वैर पत्करू शकणार नाही, मी भले तुला सांगितलं पण तुलाच समजायला पाहिजे होतं. कृतवर्म्यांनी असं त्याला वाटेला लावलं शतधन्व्याला, तेव्हा त्यांनी त्याला दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तींनी सल्ला ज्या दिला त्या अक्रूराला गाठलं आणि अक्रूराला सहाय्य करायची विनंती केली की श्रीकृष्ण कदाचित मला मारतील. तेव्हा अक्रूरच्याशी फटकून वागायला लागला. तो असं म्हणाला की त्यांच्याशी कोण वैर करणार, त्यांचं बळ सर्वश्रुत आहे, ते लीलेनी विश्वाची रचना संरक्षण संहार करतात. तेव्हा मनात जेव्हा येईल तेव्हा ते वाटेल ते करू शकतात. मी तरी त्या अचाट कर्म करणाऱ्या श्रीकृष्णांना नमस्कार करतो. ते अनादी अनंत निष्क्रिय आत्मस्वरूप आहेत, मी त्यांना नमस्कार करतो. अशा प्रकारे अक्रूरांनी देखील त्याला एक प्रकारे वाटेला लावलं. तेव्हा शतधन्यांनी असं केलं की तो मणी अक्रूराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि आपण तिथून निघून गेला. आपण पाहिलं की हा अक्रूर एक प्रकारे यादवकुलीन होता, भक्त होता एका बाजूने श्रीकृष्णांचा, पण ते बलवंत आहेत म्हणून भक्त होता. तो कंसाची देखील पूर्वी मर्जी राखून असे आणि कंसाच्या सांगण्यावरून दूत म्हणून देखील गेलेला होता श्रीकृष्णांना आणण्यासाठी म्हणून. तसंच एक प्रकारे अक्रूर हा लोभीही होता. भगवंतांनी मात्र शतधन्व्याचा पाठलाग केला, शतधन्व्याचा वध केला, पण शतधन्व्याचा वध करून देखील परत मणी सापडला नाही. श्रीकृष्ण म्हणाले की शतधन्व्याजवळ मणी नव्हता, आपण त्याला उगीचच मारलं. तेव्हा बलराम म्हणाले की हा मणी शतधन्व्यांनी पूर्वीच कोणाकडे तरी निश्चितपणे ठेवलेला आहे, आता तू द्वारकेला जा, आपण त्या मण्याचा तपास लागेल, आपण शांतपणाने जरा निरीक्षण करत राहू. सत्यभामेचं मात्र जे आवडतं कार्य होतं, आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्याची हत्या करणं, ते करून भगवंत परत द्वारकेला आले. समंतक मणी मात्र मिळाला नाही असं त्यांनी सत्यभामेला सांगितलं. अक्रूर आणि कृतक वर्मा यांनी शतधन्व्याला सत्राजिताला वधायला उद्युक्त तर केलं, पण श्रीकृष्णांनी शतधन्व्याला मारलं असं ऐकल्यानंतर मात्र ते भयभीत होऊन द्वारकेतून पळून गेले. भगवंतांनी दूत पाठवून अक्रूराला शोधून काढलं आणि त्याला असं सांगितलं की हा समंतक मणी शतधन्व्यांनी आपल्याजवळ ठेवलेला आहे, ही गोष्ट मला समजलेली आहे. सत्राजिताला पुत्र नसल्यामुळं सत्राजिताच्या मुलीची मुलं म्हणजे सत्यभामेची मुलं तिलांजली देऊन पिंडदान करतील, त्या ऋण फेडतील आणि त्याची जी संपत्ती आहे त्या संपत्तीची देखील उत्तराधिकारी सत्यभामेची मुलंच व्हायला पाहिजेत, तशी ती होतील. अशा रीतीने आता मात्र तो मणी माझ्याकडेच असला पाहिजे असं श्रीकृष्ण परत अक्रूराला म्हणायला लागले. म्हणून तो मणी तुझ्याजवळ आहे निश्चित, तू तो दाखव, आमची शंका दूर कर, कारण मला समजलेलं आहे की त्या मण्याच्या सामर्थ्यावर आपण आजकाल लागोपाठ सोन्याच्या वेदी बनवून यज्ञ करता आहात, तुझ्याकडे एवढं सोनं येण्याचं काही कारण नव्हतं. अक्रूरांनी वस्त्रात लपून ठेवलेला तो सूर्यासारखा देदीप्यमान मणी काढला, श्रीकृष्णांना अर्पण केला. श्रीकृष्णांनी परत तो समंतक मणी सगळ्या बांधवांना दाखवला, आपण निर्दोष आहोत हेही लक्षात आणून दिलं आणि अक्रूराला परत दिला. अक्रूराला मात्र आपल्याजवळ ठेवलं, म्हणजे ते तो मणी जे सोनं देत होतं ते सोनं मात्र श्रीकृष्णांना कायम मिळायला लागलं, त्याची मालकी कोणाकडेही असली तरी. दरम्यानच्या काळात बऱ्याच घटना घडल्या, त्या घटना भागवतकरांनी वर्णन केलेल्या नाहीत. जसं आपण पाहिलं की लाक्षागृहातून पांडव यथास्थित सुटले हे श्रीकृष्णांना समजलेलं होतं. त्याच्यानंतर द्रौपदी स्वयंवर झालं, श्रीकृष्ण आणि पांडव यांची प्रथम भेट द्रौपदी स्वयंवराच्या निमित्ताने झाली। ही भेट झाल्यानंतर श्रीकृष्णांनी पांडवांना जोरदार समर्थन दिलं आपल्या संपत्तीसकट, आणि द्रुपदाचं देखील खूप मोठं समर्थन पांडवांना जावई या नात्याने मिळालं। त्यामुळे पांडव बलवान झाले, लाक्षागृहात जाळून मारेपर्यंत युधिष्ठिर हा युवराज होता त्या राज्याचा, त्यामुळे युधिष्ठिरांनी परत जाऊन राज्याची मागणी करावी असं ठरलं गेलं। धृतराष्ट्रांनी ही मागणी नाकारली, तेव्हा धृतराष्ट्रांनी प्रस्ताव दिला की अशा प्रकारची मागणी आता केल्यामुळे माझी मुलं ऐकणार नाहीत, उगीचच वैर आणि भांडण निर्माण होईल, आणि एकाच कुळामध्ये राज्याकरता अशा प्रकारचं भांडण होणं योग्य नाही असं मला वाटतं, त्याच्याऐवजी माझ्या राज्याचा अर्धा वाटा घेऊन पांडवांनी बाहेर पडावं, आणि त्याप्रमाणे खांडव वन म्हणून भाग त्यांनी पांडवांना भेट म्हणून दिला, वाटा म्हणून दिला। पांडवांनी ते सगळं खांडव वन जाळलं, तिथं इंद्रप्रस्थ नगरीची स्थापना केली। हा जो वृत्तांत आहे हा वृत्तांत फारसा विस्तृत स्वरूपात भागवतामध्ये वर्णन केलेला नाही, आपण तो पाहणार तर आहोतच, पण दरम्यानच्या काळात इंद्रप्रस्थ निर्माण होण्यापर्यंतची घटना गृहीत धरून भागवतकार पुढे कथा सांगतात, म्हणून या गोष्टीचा मी ओझरता उल्लेख केला आणि या गोष्टीचं वर्णन आपण नंतर पाहणार आहोत। भगवंत इंद्रप्रस्थामध्ये पांडवांकडे राहायला गेले। आता पांडव राजे झालेले होते, भगवान श्रीकृष्ण आलेले, सर्व पांडववीर उठून उभे राहिले, त्यांनी श्रीकृष्णांना आलिंगन दिलं। त्याच्या आधी द्रौपदी स्वयंवराच्या नंतर सर्व काळ भगवान श्रीकृष्णांच्याच अत्यंत बळकट अशा सहाय्याने पांडवांचं राज्य तयार झालेलं होतं। श्रीकृष्णांनी देखील वडील बंधू असलेल्या युधिष्ठिर आणि भीमसेनांना नमस्कार केला, अर्जुनाला आलिंगन दिलं, नकुल आणि सहदेवांनी भगवंतांच्या चरणांना वंदन केलं, श्रीकृष्णांना बसण्यासाठी सिंहासन ठेवलेलं होतं त्याच्यावर श्रीकृष्ण बसले। तेव्हा नववधू असलेली द्रौपदी जी श्रीकृष्णांची भगिनी आणि भक्त होती तिने श्रीकृष्णांना येऊन नमस्कार केला। पांडवांनी श्रीकृष्णांबरोबर गेलेल्या सात्यकीचा देखील सत्कार केला। आपली आत्या कुंती तिला भेटून श्रीकृष्णांनी तिला वंदन केलं। तिने अत्यंत स्नेहाने भगवान श्रीकृष्णांना हृदयाशी धरलं। कुंती प्रेम विवल झाली आणि श्रीकृष्णांना म्हणायला लागली की ज्यावेळी तू आम्हाला आपल्या संबंधी आपलेपणानी असं समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्यासाठी अक्रूराला पाठवलंस, त्याच वेळेला खरं म्हणजे आमचं कल्याण झालेलं होतं आणि दरम्यानच्या काळात तूच आमचं संरक्षण केलेलं आहे। नंतर युधिष्ठिरांनी भगवंतांना काही दिवस इंद्रप्रस्थामध्ये राहण्याची विनंती केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातील लोकांच्या डोळ्यांना एक प्रकारे आनंद देत चार महिने पावसाळ्याचे इंद्रप्रस्थामध्ये राहिले आणि मग नंतर भगवंतांचं जे गृहस्थ जीवन आहे आणि एकापाठोपाठ एक झालेले विवाह आहेत त्याची माहिती भागवतात आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. एकदा वीर अर्जुन आपल्या अंगावर कवच चढून गांडीव धनुष्य आणि अक्षय बाणांचे दोन भाते घेऊन श्रीकृष्णासह रथात बसून शिकारीसाठी म्हणून निबिड अरण्यामध्ये गेला. त्याच्यातल्या पवित्र पशुची शिकार पर्वकाळ आलेला पाहून सेवकांनी राजा युधिष्ठिराकडे परत नेली आणि अर्जुन शिकार करून दमल्यामुळे आणि तहान लागल्यामुळे यमुनेवर पाणी पिण्यासाठी म्हणून गेला. तेव्हा त्यांना तिथं तपश्चर्या करत असलेली एक सुंदर कन्या दिसली. श्रीकृष्णांनी तिची चौकशी करण्यासाठी म्हणून अर्जुनाला पाठवलं. तेव्हा अर्जुनांनी तिची चौकशी केल्यावर ती असं म्हणाली की मी सूर्यकन्या आहे, सर्वश्रेष्ठ वर देणारे असे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत म्हणून मी तपश्चर्या करते आहे. हे वीर अर्जुना, लक्ष्मीचं आश्रय असणाऱ्या भगवानांखेरीज आणखी कोणालाही मी पती म्हणून स्वीकारणार नाही. अनाथांचे आश्रय असणारे भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होवत. माझं नाव कालिंदी आहे. माझ्या पित्यांनी यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनामध्ये मी राहते आहे. भगवंताचं दर्शन होईपर्यंत मी इथंच राहणार आहे आणि त्यांनी दर्शन दिल्यावरच मी इथून बाहेर पडेन. ज्ञानेश्वर महाराजांनी जे कालिंदीचे हृदय शल्य फेडिले असं म्हटलेलं आहे, त्याला कालिंदी यमुनेच्या पाण्यामध्ये वास करून राहणारा जो सर्प होता ज्याची भगवंतांनी कालिया नागाचं मर्दन केलं, तर त्याचाही संदर्भ लागतो. आणि यमुनेच्या पाण्यामध्ये घर करून बांधलेल्या कालिंदीचं हृदय शल्य दुःख तिला पण निवारण केलं असाही एक अर्थ निघतो. अर्जुनांनी श्रीकृष्णांना हा सर्व वृत्तांत सांगितल्यावर श्रीकृष्णांनी कालिंदीला रथात बसून धर्मराजाकडे आणलं. पांडवांनी विनंती केल्यावरून पांडवांना राहण्यासाठी एक अत्यंत अद्भुत आणि विलक्षण असं नगर विश्वकर्म्याकडून भगवंतांनी इंद्रप्रस्थ या नावाचं जे तयार केलेलं होतं तिथं काही काळ अजून ते राहिले. यावेळेला अजून एक गोष्ट झाली. इंद्रप्रस्थ नगर निर्माण करत असताना अवतीभोवतीचं जे जंगल तोडलं आणि जाळून टाकलं तेव्हा अग्निदेवाला खांडवन अर्पण करण्यासाठी म्हणून जो पराक्रम अर्जुनांनी केला तेव्हा भगवंत अर्जुनाबरोबर सारथी म्हणून राहिले. ही पहिली घटना आहे की जेव्हा भगवंत अर्जुनाचे सारथी होऊन भगवंतांनी अर्जुनाचा पराक्रम जवळून जोखला आणि अर्जुनांनी देखील भगवंतांनी सारथी म्हणून जे सहाय्य केलं ते कायमचं लक्षात ठेवलं. आणि या घटनेमुळेच अर्जुनाला भगवंतांचं जे अश्वज्ञान आहे, अश्वविषयक ज्ञान आहे, त्याची फार जवळून ओळख झाली. भगवंतांचं रथ हाकण्याच्या कामातलं कौशल्य अर्जुनाला समजलं. गरज पडेल तेव्हा कोणतंही कमी दर्जाचं काम आपल्याकरता हाक करतो हे अर्जुनाला प्रत्यक्ष समजलं. आणि त्यामध्ये कोणताही संकोच न ठेवता कमीपणा घेतो असा याचा मोठेपणा आहे हे अर्जुनाच्या लक्षात आलं. त्यामुळे युद्धामध्ये पुढे अर्जुनांनी सारथी म्हणून भगवंतांना मदत करण्याकरता विनंती केली. त्याला इथं संदर्भ आहे. खांडवन मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अग्नींनी अर्जुनाला गांडीव धनुष्य दिलं, चार पांढरे घोडे दिले, एक रथ दिला आणि अक्षय बाणांचे दोन भाते आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणार असं कवच अर्जुनाला अग्नींनी अर्पण केलं. खांडवन जळत असताना अर्जुनांनी मय दानवाला अग्नीपासून वाचवलेलं होतं, म्हणून त्या मयासुरांनी अर्जुनाशी मैत्री केली आणि इंद्रप्रस्थामध्ये एक सभागृह बांधून दिलं. या सगळ्याचा उल्लेख नंतर महाभाच्या वेळेला आपण किंचित विस्ताराने पाहू. अशा रीतीने काही काळ राहिल्यानंतर श्रीकृष्ण आणि सात्यकी परत द्वारकेला परतले आणि एक विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्यांनी कालिंदीचं पाणीग्रहण केलं. विंद आणि अरविंद असे दोघं अवंती देशाचे राजे होते. ते राजे दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे असे होते. दुर्योधनाचे कई पक्षी होते आणि त्यांची बहीण मित्रविंदा हिची स्वयंवरामध्ये स्वयंवर घडावं आणि शीर्ष आपण वरावं अशी इच्छा होती. पण विंद आणि अनुविंद यांनी मात्र तिला विरोध केलेला होता. ही जी मित्रविंदा होती ती श्रीकृष्णांची एक आत्या राजाधिदेवी हिची कन्या होती. श्रीकृष्णांना हे समजल्यानंतर या विंद आणि अनुविंदांच्या सभेमध्ये श्रीकृष्ण समक्ष गेले आणि भर सभेतून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सामर्थ्यानी मित्रविंदेला द्वारकेला आणलं आणि तिच्याशी विवाह केला. कोसल देशाचा राजा नग्नजित हा खूप धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याची सत्या नावाची मूल होती. हा नग्नजित त्याची कन्या असल्यामुळे नाग्नजित या नावाने देखील तिला ओळखत असत. या राजाच्या अटीनुसार सात तीक्ष्ण शिंगांच्या अजिंक्य वीरांचा वासही सहन न करणाऱ्या अशा दुष्ट बैलांवर जे राजे विजय मिळवतील त्या राजांशी आपल्या कन्येचा विवाह करू अशी राजाची अट होती. भगवंत आपली मोठी सेना घेऊन त्या कोसल देशामध्ये कौसल्यपुराला गेले. तिथं कौसल नरेशांनी त्यांचं आनंदाने स्वागत केलं, त्यांची पूजा देखील केली. आपल्या समोर मी एक तुच्छ मनुष्य आहे, मी आपली काय सेवा करू असं विचारलं तेव्हा भगवंतांनी हसत हसत गंभीर मेघाप्रमाणे वाणीनी कौसल राजाला सांगितलं की आपली कन्या जी आहे त्या कन्येला मी मागणी घालतो. तेव्हा मात्र राजानी एक अट सांगितली की या सात बैलांना, माजलेल्या बैलांना, कोणालाही न आवरणाऱ्या जो कोणी वेसण घालेल तो माझ्या कन्येसाठी मी योग्य समजेन. तेव्हा भगवंतांनी सात वेगवेगळी रूपं घेतली आणि जाता जाता त्या बैलांना वेसण घातली, बैलांची मस्ती जिरवली आणि दोरीनी बांधून एखादं मूल साकडी बैलांना ओढतं तसं ओढत राजा समोर त्यांना आणलं. राजाला अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांनी आपली कन्या सत्या भगवंतांना अर्पण केली. भगवंतांनी तिचं पाणीग्रहण केलं. त्याच्यानंतर यदुश्रेष्ठ देवकीनंदन ती वरदक्षिणा आणि सत्या यांना घेऊन परत द्वारकेमध्ये आले आणि तिच्यासह आनंदानी राहायला लागले. केकय देशातली त्यांची आत्या श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्येशी देखील भगवंतांचा विवाह झाला. तिच्या संतर्दन वगैरे भावांनी आपणहून तिला श्रीकृष्णांच्या हवाली केला. मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती. ती अतिशय सुलक्षणी होती आणि गरुडांनी ज्याप्रमाणे स्वर्गातून अमृत पळवलं त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी स्वयंवरामध्ये एकट्याने तिचं हरण केलं. भगवान श्रीकृष्णांच्या अशा आणखीही हजारो स्त्रिया होत्या, त्या त्यांनी भौमासुराला म्हणजे नरकासुराला मारून त्याच्या बंदीगृहातून सोडून त्यांना आणलेलं होतं. मात्र या ज्या आठ स्त्रिया होत्या, या आठ स्त्रिया भगवंतांच्या अष्टनायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. फार पुढे महाभारतामध्ये प्रसंग आला, भागवतकारांनीही वर्णन करून सांगितला की द्रौपदींनी या हसत खेळत सगळे एकत्र जमलेले असताना या अष्टनायिकांना आणि या 16 सहस्र स्त्रियांना देखील तुम्ही भगवंतांचे कसे झालात असा प्रश्न विचारला आणि भगवंतांबरोबरचा त्यांचा जो एकूण विवाह बंधनाचा काळ आहे तो कसा जातो आहे असंही उत्सुकतेने विचारलेलं होतं. स्त्रियांना अशा प्रकारची एक उत्सुकता प्रसंगी असते त्याप्रमाणे स्त्री सुलभ उत्सुकतेने त्यांनी विचारलं आणि भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा झालेला संवाद भागवतामध्ये आलेला आहे तोही आपण पाहणार आहोत. दरम्यानच्या काळात आपण एक भजन ऐकू आणि मग त्या संवादाकडे आपण वळू.
हरि नारायण श्री नारायण हरि नारायण सत्य नारायण हरि नारायण साई नारायण इंदिरा रमण गोविंदा गोविंदा इंदिरा रमण गोविंदा 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 जय गोविंदा गोपाला जय गोपाला गोविंदा जय गोविंदा गोपाला जय गोपाला गोविंदा जय गोविंदा गोपाला जय गोपाला गोविंदा जय गोविंदा गोपाला जय गोपाला
गोविंदा जय गोविंदा गोपाला जय गोपाला
हरि नारायण श्री नारायण हरि नारायण सत्य नारायण हरि नारायण साई नारायण इंदिरा रमण गोविंदा गोविंदा
इंदिरा रमण गोविंदा गोविंदा
एका अत्यंत आनंदाच्या अशा कार्यक्रमामध्ये सर्व राजघराण्यातल्या या स्त्रिया एकत्र बसून हास्यविलाप करत असताना यादव आणि कौरव यांच्या सर्व स्त्रिया द्रौपदीभोवती एकत्र जमल्या आणि द्रौपदी आणि या स्त्रिया भगवंतांच्या विख्यात लीलांचं वर्णन आणि स्तुती करू लागल्या. तेव्हा द्रौपदी उत्सुकतेनी या सगळ्या स्त्रियांना विचारते की हे रुक्मिणी जांबवंती, सत्ये, सत्यभामे, कालिंदी, शैब्ये, लक्ष्मणे, रोहिणी आणि अन्य श्रीकृष्ण पत्न्यांनो, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायेनी लोकांचं अनुकरण करीत तुमचं कोणत्या प्रकारे पाणीग्रहण केलं ते तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं तेही जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा प्रथम रुक्मिणी सांगू लागली की माझा विवाह शिशुपालाबरोबर ठरवलेला होता. जरासंधाधिक राजे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन आलेले असताना या सर्व अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन गेले. त्या लक्ष्मी निवासांच्या चरणांची सेवा मला सतत करायला मिळावी अशी माझी इच्छा आहे. तर सत्य म्हणाली की आपला भाऊ प्रसेन याच्या मृत्यूनी अतिशय दुःखी झालेल्या माझ्या वडिलांनी त्या वधाचा आरोप श्रीकृष्णांवर ठेवला. तो कलंक दूर करण्यासाठी त्यांनी कृक्षराज जांबवानांना जिंकून त्यांच्याकडून ते रत्न परत आणलं आणि माझ्या पित्याला दिलं. खोटा आरोप ठेवल्यामुळे माझे वडील घाबरून गेले. त्यांनी माझा विवाह दुसऱ्याशी खरं म्हणजे ठरवलेला होता. आपण मगाशीच ते ऐकलं शतधन्वा, पण तरी सुद्धा त्यांनी समंतक मण्यासह मला भगवंतांच्या हातात सोपवलं आणि भगवंतांच्या जवळ मी अतिशय तृप्त आणि समाधानी आहे. तर जांबवंती म्हणाली की माझ्या वडिलांचं परमदैवत असणाऱ्या स्वामी भगवान सीतापतींशी आपण 27 दिवस युद्ध केलं. भक्ताचा केवळ पराभव होऊ नये आपल्या हातून अशा इच्छेने त्यांनी त्यांना पूर्ण पराभूत मात्र केलं नाही हे जेव्हा माझ्या वडिलांच्या लक्षात आलं तेव्हा स्यमंतक मला भगवंतांनी स्वीकारावं अशी वडिलांनी त्यांना प्रार्थना केली आणि मला त्यांच्या चरणी अर्पण केलं अशी या दासीची कथा आहे असं ती म्हणाली. तर कालिंदी म्हणाली की यांच्या चरणाची प्राप्ती व्हावी म्हणून मी तपश्चर्या करत आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं समजलं तेव्हा ते मित्रासह यमुना तीरावर आले आणि त्यांनी माझं पाणीग्रहण केलं. तीच मी त्यांच्या घरची झाडलोट करणारी दासी आहे आणि मी अतिशय समाधानी आहे. तर मित्रविंदा म्हणाली की स्वयंवरामध्ये ज्यांनी येऊन विरोध करणाऱ्या माझ्या भावांना आणि राजांना जिंकून सिंहांनी जशी आपली शिकार घेऊन जावी कुत्र्याच्या झुंडींमधून त्याप्रमाणे मला आपल्या वैभवसंपन्न द्वारकापुरीला नेलं. जन्मोजन्मी यांचं पाय धुण्याचं भाग्य मला प्राप्त व्हावं. एवढीच माझी इच्छा आहे. तर सत्य असं म्हणाली की मला वरू इच्छिणाऱ्या राजांचं बळ पाहण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय आणि पराक्रमी असे 7 बैल सोडलेले होते. मोठमोठ्या वीरांची घमेंड जिरवणाऱ्या त्या बैलांना भगवंतांनी सहजपणाने वश केलं आणि लहान मुलांनी शेळीची करडं पकडावी त्याप्रमाणे त्यांना सरळ केलं. अशा प्रकारे आपल्या सामर्थ्याचा पण लावलेल्या दाखवलेल्या अशा भगवंतांनी चतुरंग सेना आणि दासींसह मला द्वारकेला आणलं. ज्यांनी ज्यांनी मार्गामध्ये विघ्न आणली त्या सगळ्या क्षत्रियांना त्यांनी जिंकलं. माझी हीच इच्छा आहे की यांच्या सेवेची मला सदैव संधी मिळत राहो. भद्रा असं म्हणाली की माझ्या पित्यांनी माझे मामेभाऊ असलेल्या भगवंतांना बोलावून औक्षिणी सेना आणि पुष्कळशा दासी या सर्वांसकट मला त्यांना अर्पण केलं. माझ्या कर्मानुसार मला जिथं जिथं जन्म घ्यावा लागेल त्या सगळीकडं त्यांच्याच चरणकमलांचा स्पर्श मला प्राप्त व्हावा याच्यामध्येच मी माझं परमकल्याण इच्छिते. तर लक्ष्मणा नावाची त्यांची जी राणी होती तिने हकीकत सांगताना असं सांगितलं की देवर्षी नारदांच्या मुखातून वारंवार भगवंतांचे अवतार आणि लीलांचं गायन आणि लक्ष्मीनी देखील सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांना वरलं याचा मी विचार केला आणि माझं चित्त भगवंतांच्या चरणी आसक्त झालं. माझा पिता बृहत्सेन यांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. माझं मनोगत जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला आणि ती द्रौपदीला सांगू लागली की हे महाराणी द्रौपदी, अर्जुनाच्या प्राप्तीसाठी तुझ्या पित्यांनी स्वयंवराने मत्स्यवेधाची योजना आखलेली होती त्याचप्रमाणे माझ्या पित्यांनी देखील केलं, पण फरक एवढाच की तो मासा बाहेरून दिसत असे तर यावेळेला ठेवलेला मासा बाहेरून देखील झाकलेला होता, फक्त पाण्यात त्याचं प्रतिबिंब दिसत असे. जेव्हा राजांना हे कळलं तेव्हा सर्व ठिकाणाहून शस्त्रास्त्र वेत्ते असे हजारो राजे आपल्या गुरूंसह माझ्या पित्याच्या राजधानीमध्ये आले. माझ्या पित्यांनी त्या राजांचा पराक्रम आणि वय पाहून चांगल्या प्रकारे त्यांचा पाहुणचार केला. निंवर मंडपात ठेवलेलं धनुष्य बाण मत्स्यवेधासाठी त्यांना दाखवलं. त्यापैकी काही राजे धनुष्याला दोरी देखील लावू शकले नाहीत तर काहींनी धनुष्याची दोरी एका टोकाला बांधून दुसऱ्या टोकापर्यंत ओढली परंतु ते बांधू शकले नाहीत तर त्याच्या झटक्याने ते खाली पडले. जरासंध, अंबष्ट, शिशुपाल, भीमसेन, दुर्योधन, कर्ण अशा वीरांनी धनुष्याला दोरी बांधली पण पाण्यामध्ये पाहत असताना तो मासा नेमका कुठे आहे ते त्यांना समजेनाच. अर्जुनानी मात्र पाण्यामध्ये त्या माशाचं प्रतिबिंब पाहिलं आणि तो कुठे आहे हे देखील जाणलं. अतिशय सावधपणाने त्यांनी बाण देखील सोडला पण त्याला लक्षवेध करता आला नाही. त्याच्या बाणाचा स्पर्श केवळ माशाला झाला आणि बाण निघून गेला. अशा प्रकारे सगळ्या अभिमानी राजांचा मानभंग झाला. ते मागे फिरले तेव्हा भगवंतांनी धनुष्य उचलून सहजपणाने त्याला दोरी लावली, बाण सोडला आणि बाण जोडला आणि पाण्यात फक्त एकदाच माशाचं प्रतिबिंब पाहून घेतलं आणि बाण मारून माशाला खाली पाडलं. त्यावेळेला सूर्य अभिजित नक्षत्रामध्ये होता. त्यावेळेला देवांनी आनंद विभोर होऊन पुष्पवर्षाव केला. भगवंताच्या ठिकाणी मन जडलेल्या मी अशा वेळेला स्वयंवर मंडपात प्रवेश केला. माझ्या हातातला सुवर्ण जडीत तेजस्वी रत्नहार, दाट कुरळ्या केसांमुळं आणि गालांवर कुंडलाची किरण पडल्यामुळं शोभणारा असा माझा चेहरा वर करून सौम्य हास्ययुक्त नजर चारी बाजूला बसलेल्या राजांकडे टाकून नंतर हळुवारपणाने माझ्या हातातली वरमाला मी भगवंतांच्या गळ्यामध्ये घातली. अशा प्रकारे मी जेव्हा भगवंतांना वरलं तेव्हा कामातू राजांना मत्सरामुळे ते सहन झालं नाही, तेव्हा मोठं युद्ध झालं. पण शारंग धनुर्धर घेऊन आणि कवच धारण करून भगवंतांनी सर्व राजांचा पराभव केला. युद्धभूमी सोडून राजे पळून गेले, काही जण धारातीर्थी पडले. भगवंत अशा प्रकारे संपत्तीनी जरी परिपूर्ण होते तरी माझ्या पित्यांनी प्रेमानी त्यांना पुष्कळ दासी, सर्व प्रकारची संपत्ती, सैनिक, हत्ती, रथ, घोडे अशा पुष्कळशा बहुमूल्य शस्त्रास्त्र आणि सर्व सामग्री सकट मला भगवंतांना अर्पण केलं. पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून आम्ही मोठी तपश्चर्या केली असावी असं लक्ष्मणा म्हणायला लागली. त्यामुळं या जन्मी आत्माराम भगवंताच्या घरातील आम्ही दासी झालेले आहोत. भगवंतांच्या ज्या अष्टनायिका होत्या त्या अष्टनायिकांच्या या कथनावरून भगवंताचं विवाहित जीवन होतं. ते त्यांना अनेक पत्न्या जरी असल्या तरी देखील अतिशय संपन्न होतं, सर्व सुखी होत्या असं दिसून येतं. या अष्टनायिकांचे जे भाव होते ते असे होते की त्यांच्या चरणांची सेवा करायला मिळाली हे मी माझं भाग्य समजते असं रुक्मिणी म्हणाली. तर भगवंतांशी विवाहानी वडिलांना माझा अभय मिळालं आणि मी त्यांच्या चरणांची दासी झाले असं सत्यभामा म्हणाली. तर रामस्वरूप भगवंतांची आपण पत्नी झालो अशा प्रकारची एक कृतार्थता जांबवंतीला वाटत होती. भगवंतांची दासी होण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. विष्णूंची पत्नी होण्याचं जे सुख आहे ते सुख अनुभवण्याची इच्छा होती ती तृप्त झाली असं कालिंदी म्हणायला लागली. तर शौर्यवान पतीची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभत आहे असं मित्रविंदा आणि सत्या म्हणायला लागल्या. तर मामे भाऊ असलेल्या भगवंतांशी जन्मविवाह व्हावा आणि जन्म जन्म आमच्या कर्मांमुळे आम्ही त्यांचे चरण जिथं आहोत तिथंच त्यांच्या चरणांची सेवा करावी असं ती म्हणायला लागली. लक्ष्मणा असं म्हणायला लागली की अतु धनुर्धर योद्ध्याची मी पत्नी झालेले आहे आणि आम्ही आसक्ती सोडून तपश्चर्या केली असावी. भगवंतांच्या अजून 16,000 पत्न्या होत्या, 16,000 आणि त्याच्यापेक्षाही अधिक. त्यांच्या वतीने रोहिणी नावाची त्यांची पत्नी असं म्हणाली की दिग्विजयाच्या वेळी भौमासुरांनी पुष्कळ राजांना जिंकलं. त्यांच्या कन्या असलेल्या आम्हाला बंदी करून ठेवलं. भगवंतांनी युद्धामध्ये भौमासुराचा म्हणजे नरकासुराचा वध केला. आम्हाला तिथून सोडून आणून आमचं पाणीग्रहण करून आमच्यावर उपकार केला. जन्म मृत्यूरूप संसार चक्रातून मुक्त करणाऱ्या त्यांच्या चरण कमलांचंच आम्ही सदा सर्वदा चिंतन करत असतो. हे साध्वी द्रौपदी, आम्हाला सार्वभौम पद, इंद्रपद या दोहोंचे भोग आणि मा इत्यादी सिद्धींमुळे मिळणारे ऐश्वर, ब्रह्मपदाचे पद, ब्रह्मदेवाचे पद, मोक्ष किंवा सालोक्य सारूप्य अशा मुक्ती याच्यापैकी काहीही नको. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की प्रभूंच्या चरणांची धूळ नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी. महात्मा गोपाल कृष्ण गायी चारत असताना गोपी भिल्लिणी गवत आणि वेली सुद्धा ज्या चरण कमलांना स्पर्श करू इच्छित ते चरण कमल आम्हाला नेहमी हवेत एवढीच आमची इच्छा आहे असं या सगळ्या पत्नी एकमुखानी म्हणू लागल्या. मात्र या 16,100 पत्नी आहेत तर त्यांच्या विवाहाची जी कथा आहे ती कथा नरकासुराच्या वधातून निर्माण होते। ती कथा भगवंतांचं वैवाहिक जीवन पाहण्याच्या एका धारेमध्ये आपली राहून गेलेली होती। परीक्षित असं म्हणाला की भौमासुरांनी त्या स्त्री नदीगृहात कोंडून ठेवलेलं होतं, त्याला श्रीकृष्णांनी कसं मारलं तो पराक्रम मला सांगावा। तेव्हा श्री शुकाचार्य सांगायला लागले की श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भौमासुराची राजधानी प्राग ज्योतिषपूर येथे गेले। प्राग ज्योतिषपुरामध्ये प्रवेश करणं फार कठीण होतं। श्रीकृष्णांनी गदेच्या प्रहारांनी तिथले डोंगर फोडून टाकले, सगळी तटबंदी छिन्न विच्छिन्न केली। पांश्चजन्य नावाचा प्रलयकालीन प्रलयंकारी असा शंख फुंकला तेव्हा मूर दैत्य झोपेतून जागा झाला। त्याला 5 डोकी होती आणि तो पाण्यातून बाहेर आला। त्यांनी आपला त्रिशूल प्रचंडविनी फिरून गरुडावर फेकला आणि आपल्या 5ही मुखांनी तो गंभीर गर्जना करायला लागला। भगवंतांनी त्या त्रिशूळाच्या रोखांनी 2 बाण सोडले, त्रिशूळाचे तुकडे केले आणि मूर दैत्याच्या तोंडात देखील बाण सोडले। भगवंतांनी आपल्या गदेच्या प्रहारांनी मूर दैत्याचा वध केला, त्याची गदा तोडून टाकली, शेवटी आपल्या चक्रांनी त्याची मस्तक त्यांनी ओढून टाकली। त्याच्यानंतर ताम्र अंतरिक्ष श्रवण बसू वसू नभस्वान आणि अरुण असे मूर दैत्याचे 7 पुत्र भगवंतांना मारण्यासाठी आले। ते पीठ नावाच्या सेनापतीला घेऊन आले। भगवंतांनी आपले चक्र आणि बाण याच्या सहाय्याने सेनापतींचा संहार केला। भगवंतांना मारण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ होत आहेत असं पाहून त्रिशूळ घेऊन भगवंतांना मारण्यासाठी आलेल्या भौमासुराचं मस्तक भगवंतांनी तीक्ष्ण शस्त्रांनी छेदलं। त्याची कुंडल किरीट मस्तकावर पडले। पृथ्वी अशा वेळेला भगवंताकडे आली आणि तिनी वैजंतीमाळ वनमाळा आदितीची तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकणारी रत्नजडित कुंडल भगवंतांना दिली आणि हात जोडून ती पृथ्वी देवी भगवंतांना म्हणायला लागली की मी आपल्याला नमस्कार करते आहे, हे शरणागत भयभंजना प्रभो, माझा पुत्र असलेल्या भौमासुराचा हा भगदत्त नावाचा पुत्र भयभीत झालेला आहे, त्याला मी तुमच्या चरणांशी अर्पण करते। भगवंतांनी भगदत्ताला मात्र अभयदान दिलं। भौमासुराच्या राजवाड्यात प्रवेश तिथं गेल्यावर भगवंतांनी पाहिलं की भौमासुरांनी राजांना जिंकून त्यांच्या कन्या तिथं आणलेल्या होत्या। त्या 16,100 कन्या भगवंतांच्या दृष्टोत्पत्तीस पडल्या। अंतपुरात आलेल्या भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या राजकुमारींनी पाहिलं तेव्हा भगवंतांच्या दर्शनाने ते अतिशय मोहित झाल्या आणि आपल्याला पती म्हणून हे मिळावेत असं मनोमन म्हणायला लागल्या। भगवंतांनी त्यांना उत्तम वस्त्र परिधान करून पालख्यात बसवून सन्मानाने द्वारकेला पाठवून दिलं। तिथं नरकासुराचं जे धन होतं त्याच्यापैकी बरंचसं धन भगवंतांनी घेतलं, भगदत्ताला मात्र अभय दिलं। पुष्कळ चांगले हत्ती भगवंतांनी बरोबर घेतले आणि एवढं सगळं करून भगवंत अमरावतीमध्ये इंद्रभवनामध्ये गेले। तिथं देवराज इंद्रांनी आपली पत्नी इंद्राणीसह सत्यभामा आणि श्रीकृष्णांची पूजा केली। भगवंतांनी आदितीची कुंडल तिला दिली। तिथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरून भगवंतांनी स्वर्गातला पारिजातक वृक्ष उपटला, गरुडावर घातला आणि परत आणायला लागले तेव्हा आपला पाहुणा म्हणून आलेल्या भगवंतांनी इथून काही घेऊन जावं हे इंद्राला सहन होईना. तो करू लागला तेव्हा इंद्राचा भगवंतांनी पराभव केला. भगवंतांनी हा पारिजात वृक्ष सत्यभामेच्या महालाच्या बागेमध्ये लावला. भगवंतांनी एकाच मुहूर्तावर निरनिराळ्या भवनांमध्ये वेगवेगळी रूप धारण करून एकाच वेळेला सर्व राजकुमारींचं शास्त्रोक्त विधीनी पाणी ग्रहण केलं. त्या महालांमध्ये दिव्य सामग्री भरलेली होती. त्या महालांमध्ये राहून अतर्क्य लीला करणारे भगवान आत्मानंदामध्ये मग्न असून देखील लक्ष्मीच्या अंशरूप असणाऱ्या सगळ्या पत्नींबरोबर एखादा सामान्य गृहस्थाश्रमी राहतो त्याप्रमाणे राहून गृहस्थ धर्माप्रमाणे आचरण करत रमत होते. ब्रह्मादिकांना देखील प्राप्त करून घेण्याचा उपाय ज्याच्या संबंधी माहीत नाही असे भगवंत त्या रमारमणांना स्त्रियांनी मात्र पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतला असं शुकदेव म्हणतात. त्या प्रेमयुक्त हास्य कटाक्ष नव समागम प्रेमालाप आणि प्रेमभाव वाढवणाऱ्या लज्जेनी युक्त होऊन भगवंतांची सर्व भावे सेवा करत होत्या. या पत्न्यांच्या बरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी राहत असत तरी सुद्धा जेव्हा भगवंत महालात येत तेव्हा या पत्न्या स्वतःहून पुढे येऊन आदराने भगवंतांची पूजा करत असत, त्यांना विडा देत असत, पाय चेपत असत, त्यांचा थकवा दूर करत असत, पंख्यांनी वारा घालत असत, फुलांचे हार घालत असत, त्यांना चंदन लावत असत, त्यांचे केस विंचरीत असत, त्यांना झोपवत असत, त्यांना स्नान घालत असत, अनेक प्रकारचे पदार्थ करून भगवंतांना भोजन घालत असत. अशा रीतीने स्वतःनी भगवंतांची त्या सेवा करत असत. भगवंतांच्या गृहस्थाश्रमाबद्दल जे कुतूहल द्रौपदीला होतं ते कुतूहल आपण पाहिलं तसं नारदांना देखील हे एक लोकविलक्षण अशा त्यांच्या विवाहांसंबंधी कुतूहल निर्माण झालं. त्यामुळं ते जाणून घेण्यासाठी म्हणून स्वतः नारद भगवंतांकडे द्वारकेला आले. इच्छा त्यांची अशी होती की भगवंतांचा गृहस्थाश्रम पहावा. ती हकीकत आपण पुढच्या वेळेला ऐकूया. हरिओम तत्सत. आपण एक अच्युताष्टक स्तोत्र ऐकणार आहोत. त्याच्यानंतर एक मिनिटभर डोळे मिटून शांत बसून मग आपलं प्रवचन संपेल. हरिओम तत्सत. या स्तोत्राच्या अर्थाशी भावाशी आपण समरस होऊन हे स्तोत्र ऐकूया.
अच्युतम केशवम राम नारायणम अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरं माधवं गोपिकावल्लं जानकीनायकं रामचंद्रं भजे अच्युतं केशवं सत्यभामाधवं माधवं श्रीधरं राधिकाराधितं इंदिरामंदिरं चेतसा सुंदरम देवकी नंदनम नंदजम संदधे विष्णवे जिष्णवे शंखिने चक्रिणे रुक्मिणी रागिणे जानकी जानये वल्लवी लभायार्चितायात्मने कंस विध्वंसिने वंशिने ते नमः कृष्ण गोविंद हे राम नारायण श्रीपते वासुदेवाजिते श्रीनिधे अच्युतानंत हे माधवाधोक्षज द्वारका नायक द्रौपदी रक्षक धेनुकारिष्टको निष्टकृद्वेषिहा केशिहा कंस रुद्वंशिका वादकः पुनः कोपकसूरजाखेलनो बालगोपालकः पातु मां सर्वदा विद्युदुद्योतवत् प्रस्फुरद्वाससं प्रावृडम्भोदवत् प्रोल्लसद्विग्रहम् वन्ययामालया शोभितोरस्थलम् लोहिताङ्घ्रिद्वयम् वारिजाक्षम् भजे कुञ्चितैः कुन्तलैर्भ्राजमानाननम् रत्नमौलिम् लसत्कुण्डलम् गण्डयोः हारकेयूरकम् कङ्कणप्रज्वलम् किङ्किणी मञ्जुलम् श्यामलम् तम् भजे अच्युतम् केशवम् रामनारायणम् अच्युतम् केशवम् रामनारायणम् अच्युतम् केशवम् रामनारायणम्।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय, जय।